You're listening to an HD Smartcast original.
चिमुरड्यांनो हाय, मी वर्षा तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदा काय झालं या आपल्या पॉडकास्ट मधली या आठवड्यातली गोष्ट. ऐकायची आहे ना? बाळा, आज जरा गडबडीत आहे ना मी. घरातल्या काही वस्तू संपल्यात, त्या घेऊन येते. आल्यावर स्वयंपाक करायचा आहे, मग आपली जेवण होतील, भांडी धुणं अशी बरीच काम आहेत. आज सगळं उरकलं ना कि मग गोष्ट सांगे ना.
नाही आई, मला आत्ताच ऐकायची आहे गोष्ट. कामानंतर कर ना सगळी हवं तर.
अरे बापरे, अगर मी केवढा हा हट्ट. बर चल, एक गोष्ट सांगते तुला. एकदा काय झालं, आटपाट नगरात एक श्रीमंत कुटुंब राहत होत. कुटुंबातल्या आजी म्हणजे नगरातल्या सगळ्यांसाठीच एक आदरणीय व्यक्तिमत्व. आजीला एकदा गोष्ट ऐकण्याची लहर आली. बर, आजीनं त्याबद्दल एक अटही घातली.
एकाच व्यक्तींना सांगितलेले आणि कधीही न संपणारी गोष्ट ऐकायची मला. गोष्ट ऐकवणारी व्यक्ती जर मध्येच थांबली तर त्याच जेवण आठवडाभर बंद.
घरातल्या सगळ्यांनाच प्रश्न पडला, अशी गोष्ट आपण कुठून आणणार आणि आजीला कोण ऐकवणार. मग बरं का रमे, घरात तुझ्याच वयाचा आजीचा एक नातू होता, अगस्त्य. अगस्त्यानं शक्कल लढवली आणि मीच आजीला गोष्ट सांगेन जी गोष्ट कधी संपणारच नाही असं म्हणाला. घरातल्या सगळ्या मंडळींना अगस्त्याची काळजी वाटू लागली. पण ठरल्या दिवशी अगस्त्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली.
साखरगाव नावाच एक गाव होत. गावाच्या नावाप्रमाणेच गावात प्रचंड मोठ साखरेच गोदाम होत. दरवर्षी साखरेची पोती भरून त्या गोदामात ठेवली जायची. पण एकमेकांच्या वजनानं त्या पोत्यांची शिवण उसवत असे आणि बरीच साखर रोज जमिनीवर सांडत असे. एके दिवशी ही बातमी मिठू नावाच्या मुंगीताईंपर्यंत पोहोचली. मिठू आली आणि साखरेचा दाना उचलून आपल्या वारुळात घेऊन गेली. मिठूच्या सगळ्या मैत्रिणींनी स्पेशल स्वीट डिश बद्दल चौकशी केली.
अग, एक जादू कळलीये मला,
मिठून अगदी आनंदाने सांगितलं.
अरे बाप रे, मग पुढं काय झालं रे अगस्त्य?
आजीनं न राहून विचारलं.
जादू नेमकी काय हे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी मिठू बरोबर अजून एक मैत्रीण गेली. आणि बघतो तर काय, संध्याकाळी दोघीही दाणेदार साखर घेऊन परतल्या. तुझा विश्वास बसणार नाही आजी, पुढच्या दिवशी मिठूची अजून एक मैत्रीण. अशा तिघी जणी गेल्या.
पुढे काय झालं रे अगस्त्य? मग
आता काहीतरी नवीन घडेल, मग काहीतरी नवीन घडेल याची आजी वाट पाहू लागली.
मग काय, त्या तिघी साखर घेऊन परतल्या. पण पुढच्या दिवशी काय झालं माहितीये आजी?
आता मात्र आजीला कंटाळा आला.
हो,
त्या गोदामाच्या मालकानं सगळी पोती नीट शिवून टाकली, मुंग्यांना साखरच नाही उरली आणि त्या साखर जमिनीवर पडण्याची वाट बघत बसल्या। बरोबर ना? आता सांग पुढं।
आजी हसून म्हणाली, आता मी का सांगू, मध्येच तू गोष्ट सांगायला सुरुवात केलीस तर आता ती तुलाच पूर्ण करावी लागणार स्वतःसाठी। अगस्त्यानं लढवलेली शक्कल आजीच्या लक्षात आली आणि एकाच व्यक्तीकडून कधीही न संपणारी गोष्ट ऐकण्याचा हट्ट आजीनं सोडला।
ऐको, गोष्ट तर छानच होती, पण तुला नेमकं काय म्हणायचंय ते सांग ना।
बाळा, आता तुझं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय, बरेच नवीन मित्रमैत्रिणी तुला भेटतील, नवनवीन अनुभव मिळतील। मग मला सांग, गोष्ट ऐकण्यासाठी फक्त माझ्यावर अवलंबून राहून कसं चालेल तुला? तू नवीन पुस्तक वाच, नवीन लोकांशी गप्पा मार, स्वतःची डायरी लिही, छंद जोपास, या सगळ्यातून तुला आपोआप नवीन गोष्टी रोज मिळतील।
ऐको हे आई, मी नक्की लक्षात ठेवेन। आणि हो, या पुलं आता तूच माझ्याकडून नवनवीन गोष्टी ऐकशील, बोल का?
अरे वा, किती छान रमे। मुलांनो, तुम्हाला देखील तुमच्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा, नवीन नियोजनांसाठी शुभेच्छा, नवीन कार्यासाठी देखील शुभेच्छा। आणि हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, आपण काही काळासाठी थांबणार आहोत एका नव्या सुरुवातीसाठी, रमाच्या नवीन मित्रमैत्रिणींसोबतच्या, नवीन छंदांबद्दलच्या, नवीन प्रवासाबद्दलच्या आणि नवीन अनुभवांबद्दलच्या असंख्य गोष्टी ऐकण्यासाठी। लवकरच पुन्हा भेटूया, तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवत रहा। माझं इंस्टाग्राम हँडल आहे एकदा काय झालं, म्हणजेच @ekdakaizl। अशाच आणखीन काही पॉडकास्टसाठी www.htsmartcast.com वर लॉग ऑन करा। आणि हो, HT Smartcast ला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, लिंक्डइन आणि इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका। आमचं हँडल आहे @HT Smartcast। आणि हो, विचारायचंच राहिलं, वागताय ना गुणी बाळासारखं, वागलंच पाहिजे।
इस स्टोरी को कंसेप्शुलाइज और नैरेट किया है वर्षा पगार ने, डायरेक्ट और प्रोड्यूस किया है अंकिता पाहवा ने, एडिट और साउंड डिजाइन किया है अमरिंदर सिंह ने।
टू स्टे अपडेटेड ऑन दिस पॉडकास्ट, फॉलो अस एट HT Smartcast ऑन ऑल द मेजर सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स। टू लिसन टू मोर सच पॉडकास्ट, लॉग ऑन टू www.htsmartcast.com।